नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमका प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो. गोयान करियराच्यो खूप संधी आसात. योग्य वेळार योग्य शिक्षण आणि मार्गदर्शन घेऊन त्या संधींचो लाव घेवपाची गरज मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी उक्तायल्या. सरकारी कामकाजाचेर पाळत आणि नियंत्रण दवरपाक तशेंच आपत्कालीन प्रतिसादाची सेवा दिवपा खातीर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचो उपेग जावचो म्हूण गुगल LLC कडेन सरकारान कबलात केल्या अशी माहिती मुखेलमंत्र्यांनी दिल्या. गोय विद्यापीठाक नॅक कडल्यान ए ग्रेड फावो जाल्या. आणि आदले केंद्रीय मंत्री कुसापती अशोक गजपती राजू हे 26 जुलयाक गोयचे राज्यपाल म्हूण रुजू जातले. पुराय खबरो. गोयान करियराच्यो खूप संधी आसात. तशेंच नामनेच्यो शिक्षणीक संस्था गोयान आसात. ताका लागून आपणे खंयचें शिक्षण घेतल्यार खंयचें करियर करूं येता ताचो शोध गोंयचो फुडार घडोवपी विद्यार्थ्यांनी घेवपाची गरज आसा अशें मुखेलमंत्री तशेंच शिक्षण मंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हटला. आपल्याक खंयच्या मळार करियर करपाक जाय ते थारोवपाची योग्य वेळ म्हळ्यारूच विद्यार्थी दशा आसता. तुमी एकदा ते थारायले काय तुमी फुडार खंयचें शिक्षण घेवचें, करियरा विशीं खंयचें मार्गदर्शन जाय, ह्यो बाबी स्पश्ट जाता आणि करियर घडोवपाक ह्यो बाबी म्हत्वाच्यो असतात. नेमकी हीच गजाल लक्षात घेऊन सरकारान आयज करियर गायडन्सची कार्यावळ आयोजित केल्या अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हटला. गोय SCERT वतीन आयज इयत्ता 9 ते 12 विद्यार्थ्यां खातीर करियर गायडन्स करपी गोवा करियर नॅव्हिगेटर 2025 ह्या कार्यावळीचे उक्तावण केले उपरांत मुखेल सोयरे म्हणून ते उलयताले. ही कार्यावळ पणजे कला अकादमीच्या मास्टर दिनानाथ मंगेशकर सभाघरान आयोजित केली.
ऑप्शन्स आणि हे करिअर्स वेगवेगळी, हा त्या खातीर म्हटलंय, म्हणजे गोयात असताना आमकां खबर असपाची गरज असा. पण एक ठरयात की ह्या प्रोग्रामाच्या उपरांत भायर गेल्या उपरांत निदान आज सांजे पर्यंत विचार करात आणि आपण कोण जातलो, आपल्या करिअर चॉईस आपलो किती, आपल्याक आपले करिअर कितूर घडोवपाचे असा, इट इज डिसाईड करत आताच. जो पर्यंत आम्ही डिसाईड करिना तो पर्यंत आम्ही ते अचीव करपाक पावचे ना. म्हणून ते जर अचीव करतले असत त्याला ते आता डिसाईड करप गरजेचे असा.
शिक्षकांनी लेगीत विद्यार्थ्यांक करियर गायडन्स करचे ताचे खातीर शिक्षकांनी गोयांत आशिल्ल्या शिक्षणीक संस्थांचे काम समजून घेऊन विद्यार्थ्यांक ताचो लाव कसो जावं येता हे सांगचे असे आवाहन या वेळार मुखेलमंत्र्यांनी केले. कला अकादमीच्या मास्टर दिनानाथ मंगेशकर सभाघरांत जाल्ल्या या कार्यावळीक SCERT संचालिका मेघना शेटगांवकर, शिक्षण संचालक शैलेश झिंगडे, गोय उच्च शालांत मंडळाचे संचालक भूषण सावयकर, शाळाचे शिक्षक तशेंच हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. सरकारी कामकाजान AI म्हळ्यारूच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचो उपेग करून वेगान आणि सर्वसमावेशक भौशीक सेवा मुखार व्हरपा खातीर गोंय सरकार आणि गुगल LLC हाचे मदीं बेरेस्तराक कबलात जाल्या. AI यंत्रणेवरवीं सेवा ऑटोमेशन प्रत्यक्ष वेगवेगळ्या कामकाजाचेर पाळत आणि नियंत्रण दवरप, आपत्कालीन प्रतिसाद ह्यो सेवा दिवपाच्या या यंत्रणा वरवीं सोपे जातले म्हण सरकारांनी कबलात केल्या अशी माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी गुगल LLC कडेन कबलात केल्या उपरांत दिल्या. सरकारी कर्मचाऱ्यांक आर्टिफिशियल इंटेलिजन्सचो उपेग कशा पद्दतीन करून सुटसुटीत प्रशासकीय सेवा दिवपाक येऊ शकता हे विशीं गुगलचे कर्मचारी सरकारी कर्मचाऱ्यांक प्रशिक्षण दितले. तंत्रगिन्यानाच्या जोडपालवान तशेंच तरणाट्या पिढयेक ह्या यंत्रणेच्या आदारान घडोवन बरे उदरगत जाल्ले विकसीत गोंय करपाची मोख राज्य सरकारान दवरल्या अशें मुखेलमंत्र्यांनी म्हटला. गोंय विद्यापीठाक नॅकची ए ग्रेड फावो जाल्या. हे मानांकन 2030 मेरेन लागू असतले. नॅशनल असेसमेंट अँड एग्रेडिटेशन कावन्सील म्हळ्यार नॅक हालींच केल्ल्या नॅकावरवी हालींच केल्ल्या मुल्यांकना उपरांत नॅक कडल्यान विद्यापीठाक अ श्रेणी मेळ्ळ्या. ह्यान पयली 2014-2019 मेरेन विद्यापीठाक अ श्रेणी मेळिल्ली. मात उपरांतच्या काळांत विद्यापीठाचो शैक्षणीक दर्जो पळोवन नॅकान विद्यापीठाक B+ श्रेणी दिल्ली. विद्यापीठाचो शैक्षणीक दर्जो आतां परत सुदारिल्ल्यान नॅका कडल्यान विद्यापीठाक अ श्रेणी मेळ्ळ्या. 2001-2005 वर्सा गोंय विद्यापीठाक नॅका कडल्यान 4-स्टार रेटींग दिल्ले. ताचे उपरांत 2009-2014 वर्सा खातीर बी ग्रेड आनी 2014 वर्सा ए ग्रेड दिल्ली. उपरांत आतां विद्यापीठाक परत ए ग्रेड फावो जाल्या.
एक्रेडिशन मेळ्ळें गोवा युनिवर्सिटी आतांच म्हणजे डिक्लेर जाला ए प्लस डेक एक्रेडिशन मेळ्ळा त्या बद्दल हांव गोवा युनिवर्सिटी चान्सलर आनी पुराय टीम हांचे खूब खूब अभिनंदन करता. गव्हर्नमेंटाचो सपोर्ट तांकां खूब पयलीं पासून आसा फॉर द इन्फ्रास्ट्रक्चर एन्ड वॉट इवर द पर्पज आमी दिला. हांव परत एकदां तुमच्या एन्टायर टिमीचें खूब खूब अभिनंदन करता. आतांच्या सद्याने असच पद्दतीन युनिवर्सिटी जी आसा पळय न्ही फर्स्ट टायम ए प्लस ग्रेडीचेर पावला हें पळोवन म्हाकाय खूब बरें दिसता.
ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी आयकतात. आदले केंद्रीय मंत्री पुशापती अशोक गजपती राजू हे 26 जुलयाक गोंयचे राज्यपाल म्हणून रुजू जातले. राजभवनाचेर 26 जुलयाक सकाळी 11 वरांचेर हे सोपूत घेतले. मुंबय उच्च न्यायालयाचे मुखेल न्यायमूर्ती अलोक आराधे हे तांकां राज्यपाल पदाचो सोपूत दितले. राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई हांचे सुवातेर गजपती राजू हांची राज्यपाल पदा नेमणूक करपाचो आदेश राष्ट्रपतींनी 14 जुलयाक जारी केल्लो. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांचे सयत हेर मंत्री आनी विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव हांणी राजू हांचे नियुक्तीचेर येवकार दिलो. आंध्र प्रदेश विधानसभेत 25 वर्सां परस चड काळ आमदार आशिल्ले पुसापती अशोक गजपती राजू हे 2014 ते 2018 मेरेन केंद्रीय मंत्री आशिल्ले. तेलुगू देसम तशेंच भारतीय जनता पक्षा खातीर तांणी जायतीं वर्सां काम केल्या. इतले मजगतीं सद्याचे राज्यपाल श्रीधरन पिल्लई हांच्या विशीं विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव हांणी प्रतिक्रिया उक्तायल्या.
श्रीधरन पिल्लईजी ऑल्सो हीज कॉन्ट्रिब्युशन टुवर्ड द स्टेट ऑफ गोवा. खास करून जे जावं कॅन्सर पेशंट जावं ज्या पेशंटाक डायलिसीस जाताले त्या वेळार बारीक बारीक लोकांक तो पावला. त्याच पद्दतीन गोंयचेर जायते बुकूय ताणें बरयले पर्यावरणाचे ऑन द ट्रीज. दॅट इज द रिझन व्हाय वी केम टू से कट इज अ विजीट टू थँक हिम ऑन बिहाफ ऑफ द काँग्रेस पार्टी.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयावरवी राष्ट्रीय नमुनो सर्वेक्षणाच्या 75व्या वर्सुकी दिसा निमतान अन्वेषा 2.0 नावान आयज प्रश्न मंजुषा सर्त जाली. ही सर्त परवरेच्या कौटिल्य लेखा भवनान जाली. ही सर्त गोंयातल्या महाविद्यालयीन आणि विद्यापीठाच्या विद्यार्थ्यां खातीर आशिल्ली. या सर्तीन 37 पंगडांनी वाटो घेतिल्लो. हातून गोंय विद्यापीठाच्या देविका भंडारी आणि रुक्मा सिंगबाळ हांच्या पंगडाक पयलो जाल्यार कार्मेल कॉलेजीच्या पंगडांक दुसरो आणि तिसरो क्रमांक मेळ्ळो. मडगांवान दर दिसा तयार जावपी कोयराचो विलो लावपा खातीर सोनसडो वाठारांत 15 टन कोयराचे प्रक्रिया करपी बायोमिथेनेशन प्रकल्प उभारपाच्या निर्णयाक आयज मडगांव पालिकेच्या बसकेन मान्यताय दिली. मडगांवचे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकार हांचे यजमानके खाला ही बसका जाली. हेच बसकेन मडगांवच्या पोरण्या बसस्थानकाचे सुडा यंत्रणे वतीन सोबितीकरण करपाचो महत्वाचो थाराव संमत केलो. हे बसके विशीं माहिती दितना नगराध्यक्ष शिरोडकार हांणी मडगांवान हायड्रॉलिक पार्कींग प्रकल्प उभारपाच्या निर्णयाक ह्या बसकेन मान्यताय दिली अशें सांगले. संजना पब्लिकेशनच्या वतीन साकळेचे नामनेचे लेखक श्री प्रदीप लवंदे हांच्या उत्तरालय या ललित संग्रहाचो लोकार्पण सुवाळो फाल्यां शेनवारा 19 जुलयाक जातलो. साकळेच्या डॅलमन सभागृहांत सांजेवेळा 5 वरांचेर जावपी ह्या पुस्तक प्रकाशनाक मुखेल सोयरे म्हूण मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हाजीर आसतले. खाशेले सोयरे म्हूण ज्येष्ठ साहित्यीक आनी संशोधक डॉ राजव पवार हाजीर आसतले. फाटल्या 24 वरांत राज्यांत सर्वसामान्य पावस जाला. राज्यांत चडशा जाग्यांचेर हलको ते मध्यम स्वरुपाचो जाल्यार कांय जाग्यांचेर उटंगराचो पावस पडला अशी माहिती गोंय वेधशाळेन दिल्या. फाटल्या चोवीस वरांत वाळपय 84.5, केपे 75, सांगे 46.5, मडगांवां 29.3, पेडण्या 27.4, धारबांदोडा 27, काणकोणा 17.8, साकळे 16.2, पोरणे गोंया 10, फोण्या 9.8, दाबोळी 6.6, म्हापसा 6, मुरगांव 3.6 आणि पणजे 1.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्या. परतून एक फावट मुखेल खबरो. गोंयांत करियराच्यो खूब संदी आसात. योग्य वेळार योग्य शिक्षण आणि मार्गदर्शन घेऊन त्या संदीचो लाव घेवपाची गरज मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी उक्तायल्या. सरकारी कामकाजाचेर पाळत आणि नियंत्रण दवरपाक तशेंच आपत्कालीन प्रतिसादाची सेवा दिवपा खातीर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचो उपेग जावचो म्हूण गुगल LLC कडेन सरकारान कपलात केल्या अशी माहिती मुखेलमंत्र्यान दिल्या. गोंय विद्यापीठाक नॅक कडल्यान A+ ग्रेड फावो जाल्या आणि आदले केंद्रीय मंत्री पुशापती अशोक गजपती राजू हे 26 जुलयाक गोयचे राज्यपाल म्हूण रुजू जातले. आणि इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. नमस्कार.